खंड पाचवा, प्रकरण बत्तीसावे, तो आठवडा दोन। कमिशनर ग्रिफिथ साहेबांच्या ऑफिसात गेलो। त्यांच्या जिन्यापाशी जिकडे पहावे तिकडे हत्यारबंद सोल्जर बसलेले होते, जसे काय युद्धासाठी सिद्ध होत असावेत। पडवीमध्येही धांदल उडून गेलेली होती। मी आगाऊ सूचना देऊन ऑफिसात जातो तर तेथे कमिशनरांशेजारी मिस्टर बोरिंगना बसलेले पाहिले। मी पाहिलेल्या दृश्याचे वर्णन कमिशनरपाशी केले। त्यांनी थोडक्यात जबाब दिला। मला मिरवणूक कोर्टाकडे जाऊ द्यायची नव्हती, तिकडे गेल्यास दंगा झाल्याखेरीज राहिलाच नसता, आणि मला दिसले की लोक परत वळा म्हणून वळण्यासारखे नव्हते, अर्थात चाल करून जाण्याखेरीज मार्ग नव्हता। पण त्याचा परिणाम काय होणार ते तुम्हाला समजत होते? लोक घोड्यांच्या टापाखाली चिरडल्याशिवाय राहणार नाहीत, घोडेस्वारांची जरूर नव्हती असे मला वाटते, मी म्हटले। ते तुम्हाला समजायचे नाही, लोकांवर तुमच्या शिकवणीचा परिणाम कोणत्या तऱ्हेचा झाला आहे त्याची माहिती तुमच्यापेक्षा आम्हा पोलिसांना अधिक मिळते। आम्ही पहिल्यापासूनच कडक उपाय योजला नाही तर अधिक नुकसान होईल। तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की लोक तुमच्या सुद्धा ताब्यात राहावयाचे नाहीत। कायदेभंगाची गोष्ट त्यांना चटकन पटेल, शांतीची गोष्ट त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे। तुमचे हेतू चांगले आहेत पण ते लोकांना कळायचे नाहीत, ते आपल्या वळणावरच जाणार, साहेब म्हणाले। पण तुमच्या माझ्यामध्ये मतभेद येथेच आहे, लोक स्वभावतःच लढाऊ वृत्तीचे नाहीत, शांतीप्रियच आहेत, मी जबाब दिला। आमच्यामध्ये वादविवाद सुरू झाला। शेवटी साहेब म्हणाले, बरे तर लोक तुमची शिकवण समजलेले नाहीत याबद्दल जर तुमची खात्री पटली तर तुम्ही काय कराल? मी जबाब दिला, माझी तशी खात्री झाली तर मी लढा बंद ठेवीन। बंद ठेवाल म्हणजे काय? तुम्ही तर मिस्टर बोरिंगना सांगितले आहे की मोकळे होता क्षणी परत पंजाबला जाण्याचा तुमचा इरादा आहे। हो, माझा विचार उलट गाडीनेच पंजाबला जाण्याचा होता, पण ते आज जुळण्यासारखे नाही। तुम्ही धीर धरला तर तुम्हाला आणखी कितीतरी गोष्टी समजत जातील। अहमदाबादेत काय चालले आहे याची तुम्हाला कल्पना आहे? अमृतसरमध्ये काय झाले? सगळीकडे लोक पिसाळल्यासारखे होऊन गेले आहेत, मला सुद्धा सर्व माहिती नाही। कित्येक ठिकाणी तारा तोडण्यात आल्या आहेत। मी तुम्हाला बजावून सांगतो की या सर्व दंग्याची जबाबदारी तुमच्या माथ्यावर आहे, मी म्हटले। माझी जी काही जबाबदारी असेल ती पत्करण्यास मी मागे येणार नाही। अहमदाबादेत लोकांनी काही कमी जास्त केल्यास मला आश्चर्य व दुःख वाटेल। अमृतसरची मला काही एक माहिती नाही, मी तिकडे कधी गेलोही नाही, मला तिकडे कोणी ओळखीतही नाही। पण मला एवढे माहीत आहे की पंजाब सरकारने मला तिकडे जाण्यास बंदी केली नसती तर शांती राखण्याच्या कामी मला भरपूर भाग घेता आला असता। मला बंदी करून सरकारने लोकांना डिवचले आहे। अशा तऱ्हेने आमच्या गोष्टी झाल्या। आमची मते एकमेकांशी जुळण्यासारखी नव्हती। चौपाटीवर सभा भरवून लोकांना शांत राहण्याबद्दल समजावून सांगण्याचा माझा इरादा कमिशनरना कळवून मी त्यांचा निरोप घेतला। चौपाटीवर सभा भरली। मी लोकांना शांततेचे महत्व व सत्याग्रहाचे नियम समजावून सांगितले व म्हटले, सत्याग्रह हा सत्यवाद्याचे शस्त्र आहे। लोक जर शांतता राखणार नाहीत तर मला सत्याग्रहाचा लढा कधीही चालविता येणार नाही। अहमदाबादेहून अनसुयाबाईंनाही खबर मिळाली होती की तिकडेही दंगे झाले आहेत। अनसुयाबाईंनाही पकडले अशी कोणी अफवा उठविली होती, त्यामुळे मजूर प्रक्षुब्ध होऊन गेले होते। त्यांनी हरताळ पाडला आणि दंगा केला, एका शिपायाचा खूनही झाला होता। मी अहमदाबादला गेलो। मला समजले की नडियादच्या शेजारी रेल्वेचा रूळ काढून टाकण्याचाही प्रयत्न झाला होता। विरमगावला एका सरकारी नोकराचा खून झाला। मी अहमदाबादला जातो तो तेथे मार्शल लॉ चालू होता। लोक गांगरून गेले होते। लोकांनी आपल्या कर्माची फळे सव्याज भोगली। स्टेशनवर मला कमिशनर मिस्टर प्रॅटकडे घेऊन जाण्यासाठी मनुष्य आला होता। मी त्यांच्याकडे गेलो, तेही खूप संतापलेले होते। मी शांतपणे जबाब दिला, झालेल्या खुनाबद्दल आपली दिलगिरी व्यक्त केली, मार्शल लॉ अनावश्यक असल्याचेही सुचविले आणि परत शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे जे उपाय योजावे लागतील ते योजण्याची माझी तयारी आहे असे सांगितले। जाहीर सभा भरविण्याची परवानगी मागितली. ती सभा आश्रमाच्या जागेमध्ये भरविण्याची माझी इच्छा व्यक्त केली. ती त्यांना पसंत पडली. मला आठवते त्याप्रमाणे मी रविवार तारीख 13 रोजी ती सभा भरविली. मार्शल लॉ ही त्याच दिवशी की दुसऱ्या दिवशी रद्द झाला. या सभेमध्ये मी लोकांना त्यांच्या दोषांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. मी प्रायश्चित्ता दाखल 3 दिवस उपास केला व लोकांना 1 दिवस करण्याचा सल्ला दिला. ज्यांनी दंग्याधोप्यामध्ये भाग घेतला होता त्यांना स्वतःचा गुन्हा कबूल करण्याची सूचना केली. माझे कर्तव्य मला स्पष्ट दिसून आले. ज्या मजुरांमध्ये व इतर लोकांमध्ये मी एवढा वेळ राहिलो होतो, ज्यांची मी सेवा केली होती आणि ज्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीची मी आशा ठेवली होती, त्यांनी दंग्यामध्ये भाग घ्यावा हे मला असह्य झाले आणि त्यांच्या दोषाचा मीही भागीदार आहे असे मला वाटले. मी लोकांना आपापले गुन्हे कबूल करायला सांगितले. त्याचप्रमाणे सरकारलाही गुन्हे माफ करण्याची सूचना केली. माझे म्हणणे दोघांपैकी एकानेही ऐकले नाही. लोकांनी गुन्हे कबूल केले नाहीत, सरकारने माफही केले नाही. स्वर्गीय रमणभाई वगैरे नागरिक माझ्याकडे आले व सत्याग्रह बंद ठेवण्याबद्दल मला विनवू लागले. मला विनवण्याची आवश्यकता उरलीच नव्हती. शांततेची शिकवण जोपर्यंत लोक आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत सत्याग्रह बंद राखण्याचा मी अगोदरच मनाशी निश्चय केला होता. ते ऐकून त्यांना बरे वाटले. काही मित्रांची इतराजीही झाली. त्यांना वाटत होते की सर्वत्र शांती राहिली पाहिजे अशी जर माझी अपेक्षा असेल तर मोठ्या प्रमाणावर सत्याग्रह कधीच घडू शकणार नाही. मी आपला मतभेद नमूद केला. ज्या लोकांमध्ये आपण काम केलेले आहे त्यांच्यामार्फत सत्याग्रह करण्याची आपल्याला उमेद वाटते. तेच जर शांतता राखणार नाहीत तर सत्याग्रह चालणार नाही हे उघड आहे. एवढी मर्यादित शांतता टिकवण्या इतकी शक्ती सत्याग्रहाच्या पुढाऱ्यांनी मिळवलीच पाहिजे असे माझे म्हणणे होते. या विचारामध्ये मी आजही फेरफार करू शकत नाही.